फिलिपेकरास पत्र अध्याय 4. म्हणून माझ्या प्रियजन हो, मी ज्यांच्यासाठी उत्कंठित आहे ते तुम्ही माझा आनंद मुकुट आहात. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसे स्थिर राहा. मी यहुदियेला विनंती करतो आणि सुंतुकेला विनंती करतो की तुम्ही प्रभूच्या ठाई एक मनाची व्हा. आणि हे माझ्या खऱ्या सोबत्या, पण मी तुला विनवतो की तू या स्त्रियांनी माझ्याबरोबर आणि क्लेमेत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत असे माझे सहकारी यांच्याबरोबर शुभवर्तमानाच्या कामी श्रम केले त्यांना सहाय्य कर. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. सर्व लोकांस तुमची सहनशीलता कळून येवो. प्रभू समीप आहे. कशाविषयीही काळजी करू नका, पण प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शनास आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची दिलेली शांती तुमची अंतकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. बंधूनो, शेवटी इतके सांगतो की जे काय खरे आहे, जे काय आदरणीय आहे, जे काय न्याय आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जे काही स्तुती, त्यावर विचार करा. माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे जे ऐकले व पाहिले ते तुम्ही आचरित राहा, आणि शांतीदाता देव तुमच्याबरोबर राहील. मला प्रभूमध्ये फार आनंद झाला. आता तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करीतच होता, पण तुम्हाला संधी नव्हती. मला काही कमी पडल्यामुळे मी बोलत आहे असे नाही, कारण मी असेन त्या स्थितीत संतुष्ट राहण्यास शिकलो आहे. दीन अवस्थेत कसे राहावे हे मी जाणतो, आणि विपुलतेत कसे राहावे हेही मी जाणतो. कसेही व कोणत्याही परिस्थितीत तृप्त होण्यास, तसेच उपाशी राहण्यास, विपुलतेत राहण्यास, तसेच गरजेत राहण्यास मला शिक्षण मिळाले आहे. आणि मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. पण माझ्या दुःखात तुम्ही सहभागी झालात, हे तुम्ही चांगले केलेत. फिलिपेकरांनो, तुम्ही जाणता की शुभवर्तमानाच्या प्रारंभी जेव्हा मी मासेदोनियामधून निघालो तेव्हा तुमच्याशिवाय कोणतीच मंडळी माझ्याबरोबर देण्याघेण्याच्या बाबतीत माझी भागीदार झाली नाही. मी थेसलनिकात होतो तेव्हा तुम्ही एकदाच नाही, दुसऱ्यांदाही माझी गरज भागवली. मी देणगीची अपेक्षा करतो असे नाही, पण तुमच्या हिशोबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा करतो. पण माझ्याजवळ सर्व काय आहे आणि विपुल आहे. आणि यपफ्रादीतच्या हाती तुम्ही जे पाठवले ते मिळाल्याने मला भरपूर झाले आहे. ते जणू काय सुगंध असे देवाला मान्य व संतोषकारक अर्पण असे आहे. माझा देव आपल्या संपत्तीरूप तुमची गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवेल. आपला देवपिता याला युगानुग गौरव असो. आमेन. ख्रिस्त येशूतील सर्व पवित्रजनास सलाम सांगा. माझ्याबरोबरचे बंधू तुम्हा सलाम सांगतात. सर्व पवित्रजन आणि विशेषतः कैसराच्या घरचे तुम्हा सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.